सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में
कुछ ये हुआ था आज के दिन इतिहास में।
अच्छा दिवशी इतिहासामध्ये फार महत्वपूर्ण घटना घडामोडी या घडून गेल्यात. कई दिग्गज पर्सनालिटीज चे जन्म आजच्याच दिवशी झाले होते. 17 मार्च आजची तारीख है आणि आजच्याच दिवशी 1909 साली संस्कृत पंडित आणि भारत विद्यावंत रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी 1910 साली आदिवासींच्या कल्याणार्थ झटणाऱ्या अनुताई वाघ यांचा सुद्धा जन्म झाला होता. नाशिक ही जी नावं असतात ना ही फार जास्त प्रसिद्धीच्या ओघात आलेली नसतात, झोतात आलेली नसतात, पण तरीसुद्धा त्यांचं जे कार्य असतं ना ते खऱ्या अर्थानं त्यांना देवत्व प्रदान करणारं कार्य असतं. सलाम सलाम सलाम. आजच्याच दिवशी राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय संचालक ताई आपटे यांचा जन्म झाला होता 1910 मध्ये. आणि आजच्याच दिवशी 1937 साली राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्हे यांचं दुःखद निधन सुद्धा झालं होतं. आजच्याच दिवशी आधुनिक मराठी गद्याचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं, निबंध आणि मालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचंही दुःखद निधन आजच्याच दिवशी 1882 मध्ये झालं होतं. एकूणच निबंध गद्य साहित्य यांनी आपल्या मराठी साहित्याला फार सुंदर सुंदर आभूषणं दिली आहेत. खऱ्या अर्थानं या पर्सनॅलिटीला सलाम, या सर्व दिग्गजांना सलाम. मॉर्निंग नंबर वन मध्ये एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.